उमरी शहरातील सर्व सुजान मतदार बंधू भगिनींना आमदार राजेश संभाजी पवारचा नमस्कार. उमरी शहरामध्ये आपण मागील 5 वर्षांमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक कामे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुढील काळामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये शहराचा विकास साध्य करायचा आहे. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की उमरी आणि धर्माबाद शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडून देणार नाही, आणि म्हणूनच मी आपल्या शहरांची विकासाची गॅरंटी घेत आहे. आपल्याला दहशतमुक्त वातावरणामध्ये पुढील काळामध्ये जगायचं आहे, आणि त्यामुळेच 2 डिसेंबरला उमरी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यामध्ये आपण भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार स्वप्नाताई माचेवाड व भाजपाच्या सर्वच्या सर्व 20 उमेदवारांना आपला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा ही हात जोडून कळकळीची नम्र विनंती. भाजपाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. धन्यवाद.